मलाखी अध्याय एक. परमेश्वराकडून मलाखीच्या हस्ते इस्रायलासाठी आलेल्या संदेशाची घोषणा. परमेश्वर म्हणाला, माझे तुमच्यावर प्रेम आहे, पण तुम्ही म्हणालात, कशावरून तू आमच्यावर प्रेम करतोस? परमेश्वर म्हणाला, एसाव याकोबाचा भाऊ होता बरोबर, पण मी याकोबाला निवडले आणि मी एसावाचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशाचा नाश केला, एसावाच्या देशाचा नाश झाला, आता तेथे फक्त रानटी कोले राहतात. आदम असे म्हणाला, आमचा नाश झाला आहे, तरी पण आम्ही परत जाऊन जे उद्ध्वस्त झाले आहे ते बांधू. पण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधतील पण मी पाडून टाकेन, आणि लोक त्यांना दुष्टांचा देश म्हणतील. ते हे लोक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर कायमचा रागवला आहे. तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील आणि तू म्हणशील, परमेश्वर इस्रायलाच्या सीमेपलीकडे थोर मांडला जाओ. सेनाधीश परमेश्वर तुझ्याशी असे बोलतो, मुले वडिलांना आणि सेवक आपल्या धण्याला मान देतो, मग मी जो तुमचा पिता आहे त्या माझा सन्मान कुठे आहे? आणि मी जर तुमचा धनी आहे तर मग माझा परम आदर कुठे आहे? अहो याचकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही, पण तुम्ही म्हणता, तुझ्या नावाचा मान आम्ही कसा राखला नाही? तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पण करता आणि म्हणता, कशामुळे आम्ही तुला विटाळविले? परमेश्वराचा मेज तुच्छ आहे असे बोलून तुम्ही ते विटाळता. जेव्हा तुम्ही यज्ञ करण्यासाठी आंधळा पशु अर्पण करता तेव्हा हे वाईट नाही का? आणि जेव्हा तुम्ही लंगडा किंवा रोगिष्ट पशु अर्पण करता तेव्हा ते वाईट नाही काय? तू आपल्या अधिकाऱ्यासमोर हे सादर कर, तो हे स्वीकार करील का, अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करेल का? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणि आता तुम्ही देवाकडून अनुग्रह मागता, यासाठी तो आमच्यासाठी दयावान असेल, अशा अर्पणासह तो तुमच्यातल्या एकाला तरी ग्रहण करेल काय? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आहा, तुम्ही माझ्या वेदीवर अग्नी पेटू नये म्हणून दारे बंद करेल, असा तुम्हामध्ये कुणी असता तर किती चांगले झाले असते. मी तुमच्या हातातले अर्पण स्वीकारणार नाही, कारण तुम्हाविषयी मी आनंदी नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रामध्ये थोर होईल. प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शुद्ध अर्पणे करतील, कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परंतु परमेश्वराचा मेज विटाळलेला आहे आणि त्याचे फळ व त्याचे अन्न तिरस्कार युक्त आहे, असे म्हणण्याने तुम्ही ते अपवित्र केले आहे. तुम्ही असेही म्हणता की हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारे तुमचे अर्पण आणता, तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय? तर जो कोणी आपल्या कळपात नर असताना त्याचा नवस करतो आणि दोष असलेला पशु परमेश्वरास यज्ञ म्हणून अर्पण करतो, तो फसवणारा शापित असो, कारण मी थोर राजा आहे आणि राष्ट्रे माझ्या नावाची भीती धरतात, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मलाखी अध्याय दोन. आणि आता याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयात आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापित करीन. खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे, कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस. पहा, मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूचे शेण मी तुमच्या तोंडावर फासीन, आणि त्याबरोबर तुम्हास फेकून देण्यात येईल, आणि तेव्हा तुम्हास कळेल की माझा करार लेवी बरोबर असावा, यास्तो मी या आज्ञा तुम्हाकडे पाठवले आहेत, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लेवी बरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्यांनी माझा सन्मान करावा यासाठी मी त्यास तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्यास वाटले. खरे शिक्षण त्यांच्या मुखात होते आणि त्यांच्या होठात अनिती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्यांनी अन्यायापासून पुष्कळांना फिरवले, कारण याचकांच्या होटांनी ज्ञान राखावे आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असं आहे. परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांस नियमशास्त्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणी आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन, कारण तू माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्त्र पाळण्यात पक्षपात केला आहे. आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो? यहुदाने विश्वासघात केला आणि यरुश्लेम व इस्रायलामध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहुदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळविले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे. जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सैनाधीश परमेश्वरास अर्पण करतो त्यालाही परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकीन. आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी रडण्यांनी उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषवाने स्वीकारत नाही. तुम्ही म्हणता असे का नाही? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचरणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस आणि त्याच्याजवळ आत्म्याचे शेष होते, तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरी संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि कोणीही आपल्या तरुणपणाच्या पत्नीसोबत विश्वासघात करू नये. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचा जो कोणी आपल्या वस्त्राबरोबर म्हणजेच पत्नीबरोबर हिंसेने वागतो त्याचाही मला तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका. तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वरास कंटाळविले आहे, परंतु तुम्ही म्हणता त्यास आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे आणि त्यास त्याच्यात आनंद आहे, किंवा न्यायी देव कोठे आहे असे म्हणून तुम्ही त्यास कंटाळविले आहे. मलाखी अध्याय 3. पहा, मी माझा दूत पाठवत आहे आणि तो माझ्या पुढे मार्ग तयार करील आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता आणि ज्यात तुम्ही आनंदी होता तो कराराचा दूत अचानक आपल्या मंदिरात येत आहे. पहा, तो येत आहे असे सैनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण टिकून राहणार आणि जेव्हा तो दिसेल तेव्हा कोण उभा राहील? कारण तो शुद्ध करणाऱ्या अग्नीसारखा आणि परिटाच्या खारासारखा आहे आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुद्ध करेल आणि ते न्यायपणाने परमेश्वरास अर्पण करतील. तेव्हा जसे पुरातन दिवसात आणि प्राचीन वर्षात तसे यरुश्लेम व यहुदातील अर्पणे परमेश्वरास सुखकारक असतील, मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईल आणि जादूटोना, व्यभिचार, खोटी शपथ वाहणारे आणि जे मोलकऱ्याला मोलाविषयी आणि विधवेला व अनाथाला पीडतात आणि परराष्ट्रीयांचा न्याय विपरीत करतात आणि माझे भय धरत नाहीत यांच्या विरुद्ध मी त्वरित साक्षी होईल, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. कारण मी परमेश्वर आहे, मी कधी बदलत नाही. म्हणून याकोबाच्या मुलांनो, तुमचा नाश झाला नाही. तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. पण तुम्ही म्हणता आम्ही कसे परत फिरावे? मनुष्य देवाला लुटणार काय? तरी तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता आम्ही तुझे काय लुटले आहे? मनुष्य देवाला लुटणार काय? तरी तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता आम्ही तुझे काय लुटले आहे? तुम्ही दशमांश व अर्पणे याविषयी मला लुटता. तुम्ही संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे, म्हणून तुम्ही शापाने शापित झाला आहात, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठारात आणा आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आणि खाऊन टाकणाऱ्यांना मी तुमच्यासाठी धमकावेन, मग तो तुमच्या भूमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षवेलीचे फळे अकाली गळणार नाही, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. सर्व राष्ट्रे तुला सुखी म्हणतील कारण तुमची भूमी आनंदाची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, तुमचे शब्द माझ्या विरुद्ध कठोर झाले आहेत, पण तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो? तुम्ही म्हणालात परमेश्वरचे सेवा करणं व्यर्थ आहे, आम्ही त्याचे आज्ञापालन केले आणि आम्ही सेनाधीश परमेश्वरापुढे शोक करत चाललो, याचा काय लाभ झाला? तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो. होय, जे दुष्टाई करतात ते वाढले जातात आणि जे देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात. तेव्हा जे परमेश्वरचे भय धरत असत ते एकमेकाशी बोलत होते आणि परमेश्वराने ते ध्यान देऊन ऐकले. मग जे परमेश्वरचे भय धरत असत, त्याच्या नावाचा सन्मान करत असत, त्यांच्यासाठी त्यांच्या समोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मी हे करीन, त्या दिवशी ते माझे म्हणजे माझ्या खाजगीचे धन होतील आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो तसं मी त्यांच्यावर दया करीन. तुम्ही माझ्याकडे परत याल, मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हाला कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसरणारा यातील फरक तुम्हाला समजेल. मलाखी अध्याय 4. कारण पहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो आणि सर्व गरिष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायपानाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासराप्रमाणे मुक्त व आनंदी व्हाल. तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करीन. त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील. सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्रायलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञा पिले ते म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा. हा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल. त्यापूर्वी मी एलिया संदेष्टाला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाचा भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल आणि तो बापाचे हृदय मुलांकडे आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरविल. नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.